93.5 Red FM pe.
Ala re ala sangram ala.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम. नागराज मंजुळेचा सैराट नावाचा सिनेमा आज रिलीज होतोय आणि माझ्या बरोबर आहे
बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम करणाऱ्या सैराटची पडद्या मागची टीम मिथुन, पूजा आणि गार्गी संग्राम बरोबर.
मिथुन, तुझ्या शॉर्ट फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळालं. फँड्री आणि सैराट मध्ये तू नागराजला असिस्ट केलंस आणि दोन्ही पिक्चर्सला एवढं भरभरून यश मिळालं. आता तुझी पुढची स्वप्न काय?
मी प्रेडिक्ट करू शकतो की कदाचित एक उत्तर असं असू शकेल की नाही नाही, मला ज्या फील्डमध्ये करायचंय तिथे मी करतोय, तिथे मला माझ्या सगळ्या क्रिएटिव्हिटीला चांगलं आउटलेट मिळतोय.
करेक्ट.
पण एक काहीतरी असं की मला माझी सेपरेट डायरेक्टर म्हणून किंवा प्रोड्युसर म्हणून किंवा ऍक्टर म्हणून फिल्म करायची आहे, किंवा अशी काय स्वप्न आहे तुझी?
छुप्या इच्छा तर खूप असतात संग्राम. जसं ऍक्टर म्हटल्यानंतर मला वाटलं की अरे मला कोणी ते रोल द्यावा. डेफिनेटली मला माझी फिल्म करायची आहे डिरेक्टर म्हणून, रायटर म्हणून, आणि मी ती शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून करतोच आहे आणि पुन्हाही तसा प्रयत्न होईलच माझ्याकडनं. मला वाटतं कविता लिहितो मी आणि जे जे काही म्हणजे खूप पॅशनेटली करावं असं वाटेल ते मी करत राहीन. सध्या तरी मी नक्की सांगू शकतो फिल्म, कविता आणि मला वाचायला खूप आवडतं, तर मला वाचायला निवांत वाचायला खूप आवडेल.
मला ना खूप दिवसांनी असा कोणी माणूस भेटलाय, कारण लाईफ गोल्स जेव्हा मला कोणी विचारतं ना, अमुक अमुक पोझिशन किंवा एक क्रिएटिव्ह प्रॉडक्ट पेक्षा माझ्या टॉप 3 लिस्टमध्ये मला वेळ असावा की जेव्हा मी छान वाचत बसू शकेल, छान फिल्म बघू शकेल, असा वेळ हवा मला. दॅट्स वन ऑफ माय गोल्स. किती छान तसं झालं तर.
म्हणजे खरंच मला खूप आवडतं. एकदा मी खास एक पुस्तक वाचण्यासाठी कोकणामध्ये गेलो होतो आणि तिथे 2-3 दिवस राहून मी फक्त ते पुस्तक वाचत होतो आणि असं मी ठरवलं नव्हतं की हे पुस्तक संपवायचं आहे, परंतु मी ते पुस्तक आणि मी आणि मला असं मध्ये कुणी नको होतं.
कुठलं पुस्तक होतं ते?
मी अल्बर्ट एलिस, अंजली जोशींचं मला वाटतं ते अल्बर्ट एलिस नावाचं मानसशास्त्रज्ञ आहे आणि ते इतकं सुंदर पुस्तक आहे आणि मग मला असं वाटलं की एखाद्या शांत ठिकाणी जाऊ. पूजा, कोणतं गाव होतं ते?
श्रीवर्धन.
तर तिथला सुंदर बीच, तिथलं एक सुंदर हॉटेल, मी आणि पुस्तक. आणि म्हणजे मला असं वाटलं की काय आहे, म्हणजे याच्यापेक्षा अजून काय असू शकतं जगात?
तर असं काही नाही, समोर बायको बसलेली
आहे. मला हकलून दिलं जात होत तू जा बीच, तुम्हाला तोंडही दाखवू नको आता असं म्हणायचं मला.
पण खरं तर अल्बर्ट एलिस ची एक महत्वाची फिलॉसॉफी अशी आहे की यू शुड कन्फ्रंट युअर वर्स्ट.
नाही संग्राम, जे तुझ्या मनात आहे ते तुला दिसतंय. अल्बर्ट एलिसच्या खूप खूप महत्वाचा
अभ्यास. मग
बोलू दे, बोलू दे, बोल बोल.
अभ्यास म्हणाली, आता हा प्रोफेसर आहे म्हणलं ते अभ्यास म्हणाली, म्हणजे अल्बर्ट एलिस पण अभ्यास.
बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम करणाऱ्या सैराटची पडद्या मागची टीम मिथुन, पूजा आणि गार्गी संग्राम बरोबर.